बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांना त्यांचे अधिकार आणि पंचसूत्री माहिती करून देऊन त्यांच्या जीवनात वापर करायला सांगावे, त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.